हॅलो, कुठे साहेब बोलतात ना? विशाल बोलतोय सर, परांजपे ट्रॅव्हलिंग टॉवर. त्या दिवशी आपण भेटलो होतो बघा, 1 BHK बद्दल बोललो. पुढे झालं काय बोलणं झाली मग?
नाही ना, आता काय करायचं.
बरं, कधीपर्यंत आहे मग तुमचं? असं आहे,
एक तास.
ओके ओके, ठीक आहे, चालेल.